हानिकारक बापू सुपरहिट ट्रैक आपने सुना है और मैं आकांक्षा फिर एक बार आपका वेलकम कर रही हूँ ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। कसं आहे ना की त्याच त्याच जोड्या पाहायला आपल्याला कधी कधी खूप बोर होतं आणि ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही की जी केमिस्ट्री त्याच जोड्या त्याच ऍक्टर्सला पाहण्यामध्ये आहे ती दुसऱ्यांमध्ये नाहीये. आता काजोल आणि शाहरुखची जोडी आपल्याला का आवडते, बिकॉज त्यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे ना ते त्यांना मूवीमध्ये आणखी छान ऍक्टिंग करण्यासाठी उपयोगाला येतं. बट याविरुद्ध आता जर तुम्ही दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूरची जोडी पद्मावतमध्ये पाहिली तेव्हा मात्र कुठेतरी पहिल्यांदा संजय लीला भन्साळीने कास्टिंग जोडीसाठी चुकीचं केलं आहे असं जाणवलं. बिकॉज त्या दोघांमध्ये कुठेतरी ते कनेक्शन, ते बॉन्डिंग मिसिंग होतं जे की दिसायला हवं होतं जसं रणवीर आणि दीपिका मध्ये असतं. सो येस, ये तो बस एक एक्झाम्पल है. और भी ऐसी बहुत सी जोडिया है जिनकी ऑन स्क्रीन केमिस्ट्री फेल कहलाई गई है. अब वो कौन है ये तो बताऊंगी मैं, लेकिन सुपर ट्रैक्स के बाद 93.5 रेड एफएम बजाते रहो.